चीनीमंडी.com पॉडकास्ट। भारतामध्ये गेल्या 24 तासात कोविडचे सर्वात जास्त 66,999 नवे रुग्ण, 942 जणांचा मृत्यू। भारतासह जगभरातील 180 पेक्षा जास्त देशांमध्ये कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे। आतापर्यंत 2.6 करोड पेक्षा अधिक लोक या संक्रमणाचे शिकार झाले आहेत। या व्हायरसने 7.49 लाख लोकांचा जीव घेतलाय। भारतातही प्रत्येक दिवशी कोरोनाचे रुग्ण वाढतच आहेत। आरोग्य मंत्रालयाच्या गुरुवारी जारी करण्यात आलेल्या आकड्यानुसार देशामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या 23,96,637 इतकी आहे, तर गेल्या 24 तासामध्ये कोरोनाचे 66,999 इतके नवे रुग्ण समोर आले आहेत। एका दिवसामध्ये समोर येणाऱ्या रुग्णांमध्ये ही संख्या आतापर्यंतची सर्वात मोठी संख्या आहे। या दरम्यान देशामध्ये 942 कोरोना रुग्णांचा मृत्यू झालाय, 16,95,982 रुग्ण बरे झाले आहेत आणि आतापर्यंत एकूण 47,033 लोकांचा मृत्यू झालाय। रिकव्हरी रेट बाबत बोलायचं झाल्यास या किरकोळ वाढीनंतर 70.76% पोहोचलाय। पॉझिटिव्हिटी रेट 8.6% आहे। 12 ऑगस्टला 8,03,391 कोरोना सॅम्पल टेस्ट करण्यात आले होते। देशामध्ये आतापर्यंत एकूण 2,68,45,688 सॅम्पल टेस्ट करण्यात आलेले आहेत। देशाच्या जवळपास सर्व राज्यांमधून कोरोना रुग्ण समोर येत आहेत। अनेक राज्य कोरोनातून मुक्त सुद्धा झाली आहेत, पण प्रवासी राज्यात दाखल झाल्याने पुन्हा इथे संक्रमण वाढले आहे। गेल्या 24 तासांमध्ये ज्या 5 राज्यांमध्ये कोरोनाचे सर्वात अधिक रुग्ण आढळले आहेत, त्यात महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू आणि उत्तर प्रदेश यांचा समावेश आहे। दरम्यान महाराष्ट्रामध्ये 344 जणांचा मृत्यू, तामिळनाडूमध्ये 119, कर्नाटकमध्ये 112, आंध्र प्रदेशामध्ये 93 आणि उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये 54 रुग्णांचा मृत्यू झाला आहे।